जेजुरीचा खंडोबा ज्यावेळेस चंदनपुरामध्ये बाणूबाईची मेंढर गिरणा नदीच्या काठावरती धुण्यासाठी घेऊन जातात आणि मग धुण्यासाठी घेऊन गेल्यानंतर बाणूबाईची मेंढर नदीच्या काठावरती खडकावरती आपटून आपटून देव मेंढरांना मारतात। हे बघून सगळे धनगर लोक त्या ठिकाणी जमा होतात आणि त्या म्हाताऱ्याचं रूप घेतलेल्या खंडोबा देवाला सर्व लोक मारायला धावतात आणि मग देव खंडोबा पुन्हा त्यांच्या सांगण्यावरून सर्व मेंढर जिवंत करतो आणि बाणूबाईला आपलं रूप दाखवतो। ते रूप दाखवल्यानंतर बाणूबाई बघती की हा तर माझा देव चंद्रमौळी साक्षात जेजुरीचा खंडेराय आहे आणि मग त्या दिवसापासून बाणूबाई सर्व मैत्रिणींना सांगत सुटते की हा माझा जेजुरीचा खंडेर आहे, याच्याशी मी लग्न करणार आहे। तेव्हा मैत्रिणी बाणूबाईला चिडवतात की बाणू अगं तो म्हातारा धनगर आहे आणि याच्याशी तू लग्न करणार कसं आणि याच्याबरोबर तुझं आयुष्य निघणार कसं, तुझा संसार होणार तरी कसा, असं टाकून झोपून बाणूबाईला तिच्या मैत्रिणी बोलू लागल्या आणि चक्क काही काही मैत्रिणी तो बाणूबाईला चिडवू लागल्या। कशा ऐका
धनगराला खंडू कावड्याला, या धनगराला खंडू कावड्याला, तू म्हणतेस चंद्र मौळी, तू म्हणतेस चंद्र मौळी, बनू चालली कयेडी पावली ग त्याला हा एका दाताची कवळी, बनू चालली कयेडी पावली ग त्याला हा एका दाताची कवळी, नाही अंगात सोयीची कापड, नाही राह्याला स्वतःच झोपड, तरी दिसतय भोळ बापड, नको होऊस तू उतावळी ग त्याला हा एका दाताची कवळी, नको होऊस तू उतावळी ग त्याला हा एका दाताची कवळी, तो डोक सारे हसतात धनगर लोक, बाणू ऐकून घे रोख ठोक, जाईल चंदनपुरीच नाक, कधी बसविल तुला तो रावळी ग त्याला हा एका दाताची कवळी, कधी बसविल तुला तो रावळी ग त्याला हा एका दाताची कवळी, थंडी भर खातो बाई हावरा, तस शोभल तुला यो नवरा, त्याला हा एका दाताची कवळी, तू दवरल साय तू पिवळी ग त्याला हा एका दाताची कवळी, आता आम्ही तरी काय बोलणार बाई, बोलून बोलून आम्ही तर बाहेर भोळ्यानं घेतलं तरकून, मग चावडीत बसला सरकून, बल्लू देवाला चांगलं पारकून, गेलं मनात भलता हरकून, मूर्ती खंडोबा रायाची सावळी, गट्याला हा एका दाताची कवळी, मूर्ती खंडोबा रायाची सावळी, गट्याला हा एका दाताची